कथेचं नाव आहे भाषेची ऐशी तैशी. हिंदी बोलायचं म्हटलं की खरं सांगायचं तर माझ्या पोटात गोळा उठतो. हां जी नाही जी एवढं बोलणं म्हणजे कळस. त्यातून छोट्यातल्या छोट्या कार्ट्याला सुद्धा हिंदीतल्या तमाम आया जेव्हा आप करून पुकारतात तेव्हा गधड्या मूर्खा हेच गोड वाटायला लागतं. नोकऱ्याला सुद्धा आप म्हणणं म्हणजे तर मराठी बाणा धुळीला मेवल्यासारखाच. इसके साथ मुकाबले के शिवाय पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं और मैंने सीधे कंबरी कसी. अहो परवा काय झालं, मिसेस शर्मा म्हणाली आज ब्रेकफास्ट में हम लोगों ने जर्दा खाया. मुन्नी को पसंद है ना, पिलू के लिए भेज दू क्या? माझा चेहरा एकदम कावरा बावरा झाला. अशी चांगल्या घरातली मुलं तंबाखू जर्दा खातात का? मी म्हटलं नाही नाही मेरा बेटा नाही खाता जर्दा, उसको पसंद नाही आहे. लेकिन मेरा भेजा सपाट करने के लिए उसने जर्दा भेजा और तो और मेरा भेजा ही सपाट हो गया. अहो जर्दा म्हणजे साखर भात. पिलूला अर्थातच जर्दा आवडला. मी तिला ते आवर्जून सांगितलं. पिलू हमेशा जेवण के लिए बहुत तकलीफ देत आहे, उसे घास भरवना पड़ता है. ती उड़ाली. क्या वो घास खाता है? मैं खाएगा क्यों नहीं, मैं बातें जो बनाती हूँ.